शबरी आवास योजना, तारीख 01/01/2019-08। प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा, प्रति लाभार्थी रुपया 1,200,000, शासन अनुदान व शौचालय बांधकामासाठी रुपया 1,200,000 व मनरेगा अंतर्गत रुपया 2,600,000। शबरी आवास योजना राज्य शासन पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतीक्षा यादीत असणे आवश्यक आहे। कमीत कमी 269 चौचे बांधकाम करणे आवश्यक आहे। लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गाचा फायदे असून ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। अर्ज कसा करावा? ऑनलाइन